वैकुंठवासी सुनपंत दांडेकर अध्यक्ष आणि स्वामी मालानाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने तत्फक्त काचमध्ये प्रार्थना सांगेल आपण तिच्या पाठोपाठ म्हणूया. दुसरी प्रार्थना आहे ती म्हणेल आपण त्याला शांतपणे ध्यानाला बसू. ओंकार होईल आणि मग आपला सत्संगाचा कार्यक्रम सुरू.
गुरुवाक्या से करावे चिंतन ब्रह्मरूप होण्यापण सिद्धता पावे नाही पासो न चित्तगण मन प्राणाते कवटो न मध्यमामार्गे सोहं स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहं प्रत्यये हाता चिदानंदाशी ऐक्यता हो निराहे पुनरति वृत्तिं साधय होता एकते ब्रह्म प्रत्यय तेव्हा प्रष्टुत्वे वृत्तिं साधय साधावा लागे वृत्ती उद्भवता साक्षित्वी ब्रह्मपद प्राप्ति शून्यते उपरि हासभ्यास निरंतर करी आत्मसुखाकारणी याभ्यासे आनंद स्थिति या अभ्यासे परम शांति या अभ्यासे जीवन मुक्ति निस्संदिग्ध ज्ञान मकरंद देवी आशीर्वचन गुरु आवड़ी श्रवण साधना श्री गुरु पावले स्मरोन क्षेम कल्याण चिंती सते श्री गुरु पावले स्मरोन क्षेम कल्याण चिंती सते
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाई मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढवला कंठी प्रेम नाटे नयनी तीरे लोटे हृदय प्रगटे रामरूप कोणत्या सुखाविषयी संत आपल्याला सांगताय त्या सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणत्या साधना आहेत ध्यानाची साधना नामस्मरणाची साधना सत्संगती सद्ग्रंथांचं वाचन मनन चिंतन या मार्गावरून वाटचाल करत असताना आपल्या मनामध्ये काही ना काही शंका या निश्चितपणाने राहतात आणि त्या शंकांचं निरसन करून निर्वेदपणाने या मार्गावरून वाटचाल करणं हे अतिशय महत्वाचं असं आहे. या दृष्टीने 1995 पासून या कार्यक्रमांची सुरुवात या महाविद्यालयामध्ये झाली. पाचव्या रविवारी ज्या महिन्यामध्ये पाचवा रविवार येईल त्यामध्ये त्या रविवारी मी महाविद्यालयामध्ये येईल असं आश्वासन स्वामी माधवनाथांनी प्राचार्य श्री साने यांना दिलेलं होतं. आणि मला आज सांगायला आनंद होतो की याप्रमाणे अव्याहतपणे ही कार्यक्रमांची मालिका ही सुरू आहे. महाविद्यालयाचं हे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दीमध्ये हा पुढचा मे महिन्यामधला जो कार्यक्रम येईल तो एक विशेष कार्यक्रम असा आपण नक्की साजरा करू. कारण विद्यार्थी दशेमध्ये आपला अभ्यास करत असताना ते सांभाळून आपल्या जीवनाचं चरमलक्ष आत्मदर्शन या दिशेने वाटचाल करण्यासाठी साने सरांची त्यावेळेला अध्यासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचावं ही अपेक्षा होती. त्या दृष्टीने मंडळांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमांची सुरुवात केली. आज आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे आणि सद्भक्त पंकजवर्ग करवंदे आलेले आहेत. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं सूत्र घ्यावे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपल्या वाट्याला आलेले कर्म करीत असताना त्यामध्ये कर्तव्याची भावना कशी ठेवावी आणि कर्तव्यात भगवंताचे स्मरण कसे ठेवावे असं एका प्रश्नाच्या अंतर्गत दोन प्रश्न विचारलेले आहेत. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये असा एक सिद्धांत मांडलेला आहे की नाही कश्चित क्षणमपी जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणजे जिवंत आलेला कुठलाही असलेला कुठलाही प्राणी हा क्षणभर देखील कर्मरहित राहू शकत नाही. कर्मरहित तो कधीही नसतो. त्यामुळे आपल्या एकंदरीतच जीवनाला कर्मांनी व्यापलेलं आहे. त्याच्यातली काही कर्म जे असतात ती जाणीवपूर्वक केली जातात, तर काही कर्म जे असतात ती सहजगत्या आपल्याकडून होत असतात, सवयीनी होत असतात. किती कर्म आपण केली असं देखील आपल्याला वाटत नाही. स्वामीजी मकरंदनाथ उदाहरण देतात की दुपारी विश्रांती घेऊन भगिनी वर्ग थोडी वामकक्ष घेऊन उठले की त्या कधी गॅसपाशी जातात, कधी चहाचं आधण ठेवलं जातं, कधी चहा घेतला जातो, कळत देखील नाही. अशा प्रकारचे जी कर्म असतात ती सहज होतात. म्हणजे काय त्याच्यामध्ये कुठल्याही अहंकाराचं का आपण करतो आहोत असा भाव देखील त्याच्यामध्ये नसतो. मात्र काही कर्म करत असताना आपल्याला आपण हे कर्म करतो आहोत अशा तऱ्हेचा एक जाणीवेचा भाग आपल्या ठिकाणी असतो. आणि विशेषतः असं जाणवतं की हे आपण केलं पाहिजे, हे आपल्या वाट्याला आलेलं आहे. किंवा अगदी व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर हे कर्म आपल्या फायद्याचं आहे. जे फायद्याचं कर्म आहे आपल्याला ज्याच्यापासून लाभ होणार आहे, मग तो आर्थिक लाभ असेल, मान कीर्ती अशा प्रकारचा लाभ असेल तर त्या कर्मामध्ये उद्युक्त आपण जाणीवपूर्वक होत असतो. अर्थात हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न पारमार्थिक अंगाने साधकांनी असा विचारलेला आहे. त्यामुळे इथून या प्रश्नाचं उत्तराची उकल करत असताना आपल्याला थोडस पारमार्थिक अंगाने या प्रश्नाचा विचार करावा लागेल. त्यांनी असं म्हणले की आपल्या वाट्याला आलेली कर्म करीत असताना त्यामध्ये कर्तव्याची भावना कशी ठेवावी, म्हणजे हे कर्म आपण केलं पाहिजे याला कर्तव्याची भावना असं म्हणतात. की हे जे आपल्या वाट्यालेलं कर्म आहे हे आपल्याला करणीय आहे, जे एक म्हणजे योग्य आहे, हे आपल्या हिताचं आहे, हे आपल्या कल्याणाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचे सगळ्या भाव ज्या कर्माला सुरुवात करत असताना कर्म करत असताना असतो त्याला कर्तव्यात्मक कर्म असं म्हणतात. जसं सेवेचं कर्म आहे, सेवेचं कर्म जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा पहिलं आपल्याला असं वाटतं की यांनी आपल्या शरीराला कष्ट होणार आहे. पण साधक जर सावध असेल तर तो असं करतो, तो म्हणतो की उत्तम आहे, ज्याच्यामुळे माझी देहबुद्धी कमी होईल, ज्याच्यामुळे माझी देहभावना कमी होईल, ज्याच्या योगाने या कर्माच्या योगाने मला सगुरूंची सेवा घडेल, असे उच्च अशा प्रकारचे भाव साधक आपल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्यातूनच जो भगवंतांनी कर्मयोग सांगितलेला आहे त्या कर्मयोगाचं आचरण त्याच्याकडून घडत असतं. जेव्हा आपल्या शरीराला कष्ट होईल अशा प्रकारचा भाव असतो तेव्हा कर्तव्यात्मक कर्म आपल्याला नकोसं वाटतं. आपण असं एक उदाहरण घेऊ की समजा आपल्या घरामध्ये केरवारे भांडी धुणी वगैरे याच्या करता कामवाले येते आहे आणि ती एक दिवस आली नाही. आता याला पुरुषार्थाचा पर्याय असा असतो की एक दिवस नाही झाडला म्हणून कुठे बिघडतंय. तर भगिनी वर्ग खूप कामामध्ये इतर स्वयंपाकाच्या वगैरे गुंतलेले असतात, ते म्हणतात अहो आज जरा तेवढं फर अशा वेळेला हातामध्ये कुंचा घेऊन आपण जर केर काढला हे कर्तव्यात्मक कर्म झालं. आणि त्याच्या पुढे जाऊन जो चांगला उत्तम भाव आपण मनामध्ये ठेवून जे आपण मंदिर धडतो अशा प्रकारचा भाव असेल तर विनोबा म्हणतात की असा जो भाव असेल तर असं असं कर्म आपल्याला चित्तशुद्धी देऊन जात, हे कर्म आपल्याला भगवंताशी जोडत. तसंच आपली साधनेचं कर्म जे आहे साधनेचं कर्म देखील कर्तव्यात्मक कर्म आहे. आपण अनुग्रहित आहोत, सद्गुरूंनी आपल्याला साधनं दिलेली आहे आणि ती साधनं निष्ठेने प्रेमाने आदराने ठराविक वेळेला करणं हे कर्तव्यात्मक कर्म करणं आहे. आणि असं कर्तव्यात्मक कर्म ते आपलं कल्याणाचं आहे हिताचं आहे अशा भावनेने जर आपण केलं तर ते आपल्याला खूप चांगला असा अंतरफळ असं देऊन जातं. जसं म्हणतात की कर्माचे जे दोन फळ असतात, एक अंतरफळ असतं आणि एक बाह्य फळ असतं. बाह्यफळाकडे जास्त लक्ष न देता अंतरफळाकडे लक्ष देऊन कर्तव्यात्मक कर्म करणं, अशा ह्याने आपल्याला जे अंतरफळ जे मिळतं ते शांतीचं समाधानाचं असं जे फळ मिळतं त्याच्यामुळे बाह्यकर्म तर उत्तम घडतच, पण ते आपल्या साधनेच्या दृष्टीने देखील आपल्याला अतिशय उत्तम अशा प्रकारचे ठरतात. त्याच्यामध्ये त्यांनी एक उपप्रश्न जो विचारलेला आहे की असं कर्म करत असताना भगवंताचं स्मरण कसं राखावं. भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये कर्माच्या आधी आणि शेवटी भगवंताचं जर स्मरण केलं तर ते कर्म पूर्ण भगवंताच्या स्मरणामध्ये झालं असं होतं. आपण असं म्हणतो की रात्री झोपताना आपण भगवंताचं स्मरण करून झोपावं, भगवत स्मरणामध्ये झोपावं, आणि सकाळी उठल्यावर आपल्याला जाग आल्यानंतर जर आपल्याला परमेश्वराचं स्मरण झालं तर ते संपूर्ण आपलं निद्रेचं कर्म देखील भगवंताच्या स्मरणामध्ये झालं असं होतं. काही कर्म जे असतात ते आपली बुद्धी प्रधान असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय लक्ष देऊन कर्म करणं हे आवश्यक असतं. ऑफिसमध्ये एखाद्या फाईलचं काम करतो आहे, कॅल्क्युलेशन्स आहेत समजा, अशा वेळेला आपल्याला भगवंताचं स्मरण बुद्धीच्या अंगाने ठेवणं अवघड असत. म्हणून कर्माची सुरुवात करत असताना आणि ती फाईल मिटून आपण ठेवल्यानंतर जर आपण भगवंताचं सद्गुरूंचं स्मरण केलं तर ते कर्म भगवंताच्या स्मरणामध्ये झालं असं होतं. हा अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत आणि हा अभ्यास जर आपण केला तर तो आपल्याला खूप समाधान देऊन जातो. काही कर्म जी असतात, आता समजा घरून आपल्या वाहनाने आपण ऑफिसला निघालेलो असतो, कुठेतरी केंद्रामध्ये जायला निघालेलो आहोत, आता अशा वेळेला आपल्याला इतर काही व्यवधान नाही, फक्त नीट गाडी मात्र चालवायला पाहिजे, आजूबाजूला वाहनं वगैरे, तर अशा वेळेला आपण मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो, मनातल्या मनात नाम घेऊ शकतो, मनातल्या मनात स्तोत्र एखादं म्हणू शकतो, अशा अंगाने आपण भगवंताचं स्मरण राखू शकतो. इतर काही विषयांचं किंवा इतर विचार न करता अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्या कर्तव्य कर्मामध्ये, आपल्या वाटलेल्या कर्मामध्येच आपण भगवंताचं स्मरण अशा प्रकारे राखू शकतो. सद्गुरु कृपा आधी असते का प्रेम आधी असते, कृपेची व प्रेमाची प्रचिती ही साधकाच्या कधी लक्षात येते. खूप चतुरपणे असं विचारलेला प्रश्न आहे, सद्गुरु कृपा आधी असते का प्रेम आधी असते. सद्गुरूंच्या दृष्टिकोनातून सद्गुरूंच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर सद्गुरूंचं प्रेम आधी असतं. त्यांच्या ठिकाणी प्रेमभाव हा अनुस्यूत असतो, सर्वांच्या विषयी प्रेम हे त्यांचं अनुस्यूत अखंड असं प्रेम असतं आणि या प्रेमातूनच त्यांच्या ठिकाणी एक कळवळा असते, एक करुणा असते. त्यांचं प्रेम जे असतं ते प्रकृतीवर नसतं, त्यांच्या स्वभावावर प्रेम नसतं, व्यक्तीच्या बाह्य आविर्भावावर त्यांचं प्रेम नसतं. ती व्यक्ती किती शिकलेली आहे, त्याच्यावर त्यांचं प्रेम अवलंबून नसतं. ही व्यक्ती किती श्रीमंत आहे याच्यावर त्यांचं प्रेम अवलंबून नसतं. सर्व अंगाने निरपेक्ष असं त्यांचं प्रेम असतं. जी जी व्यक्ती त्यांना भेटेल त्यांच्यावर त्यांचं प्रेम हे अखंड असतं. जे जे भेटे भूत तेथे माझी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तियोगाची व्याख्या केलेली आहे. आणि भक्ती याचा अर्थ प्रेम हाच आहे. स्वामी माधवजी म्हणायचे की इथे ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये जे जे भेटे भूत तेथे माझी जे भगवंत असं म्हटलेलं आहे. तर ते म्हणायचे की खरं वास्तविक पाहता इथे जे जे भेटे भूत तेथे बोधीजे भगवंत असं देखील असू शकत. हे त्यांचं बोधच मानणं वेगळं आणि बोध असणं वेगळं. सद्गुरूंच्या ठिकाणी हा बोधच असतो की सर्व भूत मात्र हे भगवत स्वरूप आहे. आणि अशा अंगाने त्यांचं सर्व भूत मात्र प्रेम असत. आणि या प्रेमापोटी त्यांच्या ठिकाणी कृपा असते. आणि कृपा जी असते ही कृपा देखील प्रेमासारखीच अखंड असते, अनवरत अशी असते. या कृपेमध्ये कुठलाही भेदभाव नसतो. अर्थात अनुग्रहाच्या अंगाने जी कृपा केली जाते, सद्गुरूंकडून जी कृपा होते, ती कृपा शिष्याचा प्रतिसाद त्याची तळमळ ही देखील सद्गुरु पाहत असतात. त्याच्या ठिकाणी असलेला भाव देखील ते पाहत असतात. सद्गुरु शिष्यांनी अतिशय शरणागत होऊन त्यांना विनंती केल्यानंतर जी अनुग्रहाची कृपा जी असते ती तेव्हा होत असते. तत् गुरु मेवाभिगच्छे समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं उपनिषद म्हणतात. सद्गुरूंना अतिशय विनीत भावानी हातामध्ये समिधा घेऊन शरण जावं. त्या काळातलं आहे. त्या काळामध्ये जे आश्रम असायचे त्या आश्रमाकरता काही समिधांची यज्ञांकरता वगैरे अशी गरज असायची. त्याच्यातून शिष्याचा एक समर्पण भाव त्या ठिकाणी व्यक्त होत असायचा. असं शरण आलेला शिष्य असतो असं असतो त्याला सद्गुरू अनुग्रहाची कृपा, उपदेशाची कृपा अशी करत असतात. मात्र त्यांची कृपा सर्वांवर ही अखंड असते. आता शिष्याच्या अंगाने जर विचार करायचा म्हटलं तरी कृपेची प्रेमाची प्रचिती ही शिष्याच्या अंगाने तो किती अंतःकरणाने तरळ आहे याच्यावर अवलंबून राहते. मात्र संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर पहिली जर कुठली प्रचिती येत असेल तर ती त्यांच्या प्रेमाची प्रचिती येते. त्यांचं ज्ञान, त्यांचा बोध हे नंतर जाणवतं. नंतर त्यांचे प्रवचन त्यांच्याकडून श्रवण करत असताना त्यांचं ज्ञान किती आघात आहे हे नंतर जाणवायला लागतं. मात्र पहिल्यांदा जेव्हा शिष्य त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांना त्याला त्यांच्या प्रेमाची प्रचिती येते. आपण केंद्रामध्ये हृदय मनोगत ऐकत असतो, त्या मनोगतामध्ये आपण नेहमी असं ऐकतो की त्यांनी डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि असा स्पर्श मी पूर्वी अनुभवला नव्हता, इतका प्रेमाचा स्पर्श मी पूर्वी अनुभवला नव्हता. आणि नंतर ते माझ्याशी बोलले, येत जा आणि मी येत राहील. या येत जा शब्दामध्ये जे प्रेमाचं जे आविर्भाव, प्रेमाची प्रचिती जी त्या व्यक्तीला येते, ते प्रेमाने तो त्यांच्याकडे येत राहील, यायला लागतो. आणि जसजसा यायला लागतो तसतसं त्याचं देखील त्यांच्या त्याच्या ठिकाणी प्रेम जडायला, हे दोन्ही अंजनी आहे. त्यांचं प्रेम अखंड असतं आणि हा जसजसा येत जातो तसतसं याच्या अंतकरणामधून देखील प्रेम उत्पन्न होतं. आणि मग नंतर त्याला वाटायला लागतं की यांची कृपा आपण संपादन करून घ्या, म्हणून मग तो त्यांना विचारतो, त्याला कळतं की अनुग्रह घ्यायचा असतो, अनुग्रहाने जीवनाची सार्थकता असते. म्हणून तो विचारतो की तुम्ही मला अनुग्रह द्याल का, आणि मग ते देखील मोठ्या कृपाळूपणे. त्याच्यात देखील एक गोष्ट अशी आहे की तो कितपत नियमित आहे, कितपत त्याच्या ठिकाणी तळमळ आहे, मगाशी मी म्हटलं तसं, हे देखील ते पाहतात. त्यामुळे काही साधकांचा असा अनुभव असतो की त्यांना सांगतात की मी तुला यथावकाश सांगेन, तर काही जणांना ते म्हणतात ये पुढचं नाव दे, पुढच्या वेळेला जेव्हा असेल तेव्हा तुला मी अनुग्रह देईन. किंवा काही साधकांच्या बाबतीत तर असं होतं की आपण मनोगतामध्ये देखील ऐकतो की ते त्याला सांगतात की तुला मी अनुग्रह देणार आहे, असं स्वतःहून देखील ते म्हणतात. अशा प्रकारच्या निरनिराळ्या साधकाच्या अधिकार परत्वे हे असं होत असतं. ही कृपा सद्गुरूंच्या अंगाने होते आणि मग ही कृपा साधकाला हळूहळू अंतकरणामध्ये जाणवायला लागते. समर्थ असं म्हणतात की सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपण असी, पुढे कळे अनुभव असी, आपे आप वस्तू. जसजसं साधनं करायला लागतो तसतसं त्यांची कृपा म्हणजे काय आहे, आपले प्रयत्न हे एक पाऊल टाकणं आहे, तर त्यांच्याकडून होणारी कृपा हे ते 10 पावलांनी आपल्याकडे येतात. हे 10 सुद्धा फारच, हे प्रपोर्शन त्याच्यामध्ये नाहीच करता येईल. अगाधाची कृपा त्यांची शिष्याला अनुभवायला यायला लागते. त्यामुळे शिष्याच्या पक्षी आधी प्रेम अनुभवायला येतं आणि नंतर तो जसजसं त्यांची कृपा अनुग्रह झाल्यानंतर जसजशी साधना करायला लागतो तसतसं अंतर्यामी त्याला त्यांची कृपा उत्तरोत्तर अनुभवायला यायला लागते. हरी ओम.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मदनंदनाथाय नमः. आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावे, नाम ध्यान या साधनांचा त्या दृष्टीने काही उपयोग होऊ शकतो का? आत्मविश्वास म्हणजे आपल्या स्वतःवरचा विश्वास. आपण काही गोष्टी करू शकतो की नाही याच्याबद्दल आपल्या मनामध्ये असलेला दुर्दम्य जिद्द किंवा विश्वास, अवघड असो सोपं असो ते मी करू शकतो, याला आपण आत्मविश्वास असं साधारणतः म्हणतो. जसजसं वय वाढत जातं आणि काही काही चुकलेली कर्म डोळ्यासमोर उभी राहायला लागतात तेव्हा व्यक्तीचा विश्वास किंवा आत्मविश्वास हा थोडा डळमळीत व्हायला लागतो. आपण त्यावेळी निर्णय घेतला तो बरोबर होता का नाही, त्यावेळेला असं जर केलं असतं तर हे आत्ता समोर आलं नसतं, अशा पद्धतीने त्याचा स्वतःवरचा विश्वास थोडा थोडा कमी व्हायला लागतो आणि जसजसं वय वाढत जातं तसतसं घेतलेल्या निर्णयांचा कुठेतरी एक आतमध्ये झालेला संस्कार त्याचा विश्वास कमी करायला लागतो. तो वाढण्यासाठी काय करावं? आत्मविश्वास, आपल्या स्वतःवरचा विश्वास. तरुणपणामध्ये तेवढं जाणवत नाही. तरुणपणामध्ये त्यावेळेच्या एका मस्तीमध्ये ते निर्णय घेतले जातात, रेटले जातात, पण नंतर मात्र त्याची फळं जशी मिळायला लागतात तस तसा तो घायकुतीला आपण म्हणतो तसा यायला लागतो. आणि मग कुठेतरी आधार शोधायला लागतो की आपण केलेल्या ह्या सगळ्या गोष्टींकरता कोणीतरी आपल्याला सपोर्ट द्यावा आणि आपल्याला आत्ताच्या परिस्थितींना आणखीन पुढे घेऊन जावं. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये करू का करू नको, करू का करू नको अशा पद्धतीने त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं आणि मग विश्वास कमी व्हायला लागतो. अर्थात आपण इथे जे सगळे जमलेलो आहोत हे आपण केंद्रात येणारी मंडळी आहोत, त्यामुळे हा जो विश्वास आपला कमी होत जातो आपण साधत आहोत, आपण प्रयत्न करतो आहोत. आपण आपलं जीवन हे स्वामीजींनी सांगितलेल्या ध्येयाप्रत नेण्याचा खरोखरीच मनापासून प्रयत्न करतो आहोत की ह्याच जन्मामध्ये आपण तेच आहोत या स्थितीला जावं. पण मध्ये ही सगळी कर्मांची गडबड होते आणि वास्तविक तेच असलेले आपण आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, ही गडबड होऊन जाते. आणि मग दिवसेंदिवस असं वाटायला लागतं एवढी साधना करतोय, एवढा केंद्रात येतोय, एवढं नाम घेतोय, एवढं ध्यानाला बसतोय, श्रवण करतोय, तरी देखील स्वामीजी म्हणतात ते समाधान का बरं प्राप्त होत नाही. म्हणून कर्म करत असताना, साधनेची कर्म करत असताना आणि व्यवहारातले कर्म करत असताना समाधानाची परी जी मिळायला पाहिजे ती न मिळाल्यामुळे कुठेतरी विश्वास कमी व्हायला लागतो. तो वाढण्यासाठी काय करावं? तो वाढण्यासाठी आपण अगदी मनापासून म्हणजे जीवापासून आपल्या हे ठरवावं की मी सद्गुरु कृपांकित आहे, माझ्यावर स्वामीजींनी कृपा केलेली आहे, माझ्यावर कृपा केली आहे. म्हणजे आता सुनील दादांनी जे सांगितलं ते कृपा केली हा जरा खूप मोठा शब्द झाला. मला त्यांनी आपलं म्हटलेलं आहे बस. कृपा वगैरे सगळं बाजूला राहू दे, स्वामीजींनी मला त्यांचं म्हटलेलं आहे हे आपण विसरता कामा नये. आपण पदोपदी विसरत जातो की मला स्वामीजींनी आपलं म्हटलंय, जगात कोणीही जरी मला नसलं तरी ते मला आहेत आणि ते मला प्रत्येक परिस्थितीमध्ये मार्ग दाखवतील आणि त्याच्यातनं बाहेर काढतील. हे जेव्हा ही खुणगाठ जेव्हा आपली बांधली जाईल, देहाने मी त्यांच्या जवळ असेल अथवा देहाने मी त्यांच्यापासून लांब असेल, पण मनाची मात्र ताकद अशी आहे की मी कायम त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. आणि हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. डोळे मिटून बसल्यानंतर क्षणात आपण मनाला हाताला धरून अमेरिकेत आपल्या नातेवाईकाला किंवा मित्राला जाऊन भेटू शकतो. क्षणात, काही खर्च नाही, काही वेळ नाही, काहीही नाही, काही त्रासही नाही. तीच मनाची ताकद वापरून आपण स्वामीजींशी बांधले जाऊ शकतो का? प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा तेव्हा मी त्यांचं आहे ह्या एका पक्क्या भूमिकेवर मी जर आलो तर माझा विश्वास हा नक्की वर्धिष्णू होतो. आणि तो वर्धिष्णू व्हायला लागला की मग पुढचा जो प्रश्न आहे नाम ध्यान या साधनांचा त्या दृष्टीने काही उपयोग होऊ शकतो का? जेव्हा ते माझ्याबरोबर आहेत, त्यांनी मला आपलं म्हटलेलं आहे, आता सुरुवातीला तरी त्यांच्याकरता का होईना मी ध्यानाला बसेन, त्यांना आवडतं ना मी ध्यानाला बसेन, त्यांना आवडतं ना मी नाम घेईन, आणि मग ठराविक वेळेला नाम घ्यायला बसेन, ठराविक वेळेला ध्यानाला बसेन. हे ठराविक वेळेला बसणं जे आहे त्या ठराविक वेळेच्या ह्याने देखील हा विश्वास वाढत जातो, कारण ती वेळ पाळण्याकरता मी आटापिटा करतो. आणि ती वेळ पाळली गेली की आपण माझं मला समाधान होतं की जमलं, आज मी ठरवलेल्या वेळेला बसलो, उद्या मी ठरवलेल्या वेळेला बसलो. परवा मी ठरवलेल्या वेळेला बसलो आणि स्वामीजींची आत्म मला पावती मिळती आहे. हळूहळू हा विश्वास वाढत जातो, आत्मविश्वास वाढत जातो. म्हणून प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याकरता देखील या विश्वास वाढण्याचा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. कारण मोठे स्वामीजी असं म्हणत असत की ठरवलेल्या वेळेला जर ध्यानाला बसायचं आपण ठरवलं तर त्यावेळेला सर्व संप्रदायातले पूर्वसुरी आणि देवदेवता त्यावेळेला उपस्थित असतात आणि त्या आपल्याकडे बघत असतात की हा बसतोय आणि ते त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि हा भाव जसजसा वर्धिष्णू होतो तस तसा विश्वास नक्की वाढतो. मला जमतंय असं वाटायला लागतं आणि जमतंय हे माझ्या आचरणात यायला लागलं की आतमध्ये उपस्थित असलेले स्वामीजी त्याला अनुमोदन देत राहतात आणि ते अनुमोदन मिळालं की परत विश्वास वाढत राहतो. असं हे सायकलिक मॅनरमध्ये हातात हात घालून पुढे जातं. त्यामुळे नाम आणि ध्यान आपल्याला माहिती आहे की नामामध्ये ज्याचं नाम आहे जो नाम घेतो आहे आणि जे नाम आहे ह्याचं एक रूपत्व होणं गरजेची गोष्ट आहे आणि ध्यानामध्ये देह मन बुद्धीपेक्षा अत्यंतिक वेगळा असलेला मी निर्विचार स्थितीमध्ये आपल्या आपल्याला प्राप्त होणं ह्या दोन्ही गोष्टी जसजशा जमायला लागतात तसतसं क्षणिक तादात्म्य जे आत्मस्वरूपाशी होतं त्यांनी अत्यंतिक सुख जे म्हणतात ते होतं आणि त्या अत्यंतिक सुखाच्या वेळेला आतमध्ये विश्वास वर्धिष्णू होतो की मी खरंच तोच आहे. आता मला काही काळजी नाही, देह मन बुद्धीचा मी साक्षी आहे, जे जसं व्हायचं असेल ते होईल, पण मी मात्र स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे तोच आहे, याचा आणि माझा काही संबंध नाही. असं कुठेतरी त्याच्यापासून आपण वेगळे झालो की त्या कर्माच्या बंधातनं आपण हळूहळू सुटायला लागतो आणि कर्मबंधातनं सुटायला लागला रे लागला की मग त्याची नाण्याची दुसरी बाजू म्हणून विश्वास वर्धिष्णू व्हायला लागतो. अशा पद्धतीने आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावे, सद्गुरूंचे आपण आहोत हे कदापिही विसरू नये. जर सद्गुरू अजून केलेले नसतील तर आपण भगवंताचे आहोत हे कदापिही विसरता कामा नाही. आणि नाम आणि ह्या नाम आणि ध्यान ह्या साधना शक्यतो वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करून सद्गुरुपदिष्ट मार्गाने त्याच्यामध्ये काहीही आपलं न घालता त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करून कुठेतरी आतमध्ये त्यांच्या कृपेची पावती मिळवून मग ह्या साधनांचा देखील विश्वास वाढण्यासाठी उपयोग होतो. हरिओम तत्सत्.
आज अभंग सेवा सद्भक्त कौशिकी कले ढोंकर ही या महाविद्यालयातली 11वीची विद्यार्थिनी आहे, ते अभंग सादर करते. खरं तर आत्ता फिरोदियाची त्यांची सगळी गडबड चालू आहे, पण तिला म्हणण्याबरोबर तिने तयारी दाखवली की आता अभंग सादर करते.
वाजवितो आहे, कल्पद्रुमा तरी मेरू वाजवितो आहे गोविंदु घुमाए गोपालु हो गोविंदु घुमाए गोपालु हो सबाश अभ्यंतरी अवघा परमानंदु हो परमानंदु हो कल्पद्रुमा तरी मेरू वाजवितो आहे सावळी सगुण सकळा जीवाचे जीवन सावळी सगुण सकळा जीवाचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन हरपले मन त्रिभंगी रे पुडा ठाण मानुनिया माये कल्पद्रुमा तरी वेणू वाजवितो आहे शून्य स्थावर जंगमा व्यापुनी राहिला अकाळ राहिला अकाळ शून्य स्थावर जंगमा व्यापुनी राहिला अकाळ राहिला अकाळ राहिला अकाळ बापर कुमदेवी वरु बापर कुमारेवी वरु बापर कुमारेवी वरु विठ्ठलु सकळ विठ्ठलु सकळ कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देवुडा कल्पद्रुमा तरी वेणू वाजवितो आहे वाजवितो आहे वाजवितो आहे
प्रेमभावातील अडचणी दोन भिन्न प्रकृतींचा संबंध आल्याने विचार जमणे अवघड सात आठ अडचणी दिल्याकरता या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प प्रेमभाव आहे त्याच्यातल्या अडचणी कोणी प्रश्न विचारलाय या महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे बघा उद्या संकल्प बदलेल दोन भिन्न प्रकृतींचा संबंध आल्याने विचार जमणे अवघड जाते आपण स्वतः प्रकृतीत अडकलो असताना प्रकृती पलीकडे जाणे जमत नाही दोघेही अहम सांभाळून असतात एकमेकांची वरकरणी बोलणी चालणी दिखाऊ असतात परस्परांविषयी खासगीतील मते वेगळीच असतात प्रेम करण्यापेक्षा प्रेमाचा दिखाऊपणा खूप केला जातो दर्जा शिक्षण आर्थिक स्थिती बरोबरीचे नाते हे विचारात घेतले जाते स्वार्थ पाहिला जातो हे माझे निरीक्षण आहे त्यातून मी हे वैयक्तिक मांडत आहे या सर्व गोष्टीतून संत सद्गुरू पलीकडे गेलेले असल्याने त्यांचा प्रश्न नाही या सर्व बाबी बाजूस सारून प्रेमभावाचा अभ्यास कसा करावा काही चुकले असेल तर क्षमा असावी कृपया प्रबोधन व्हावे ही विनंती असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मला हा प्रश्न वाचल्यावर असं लक्षात आलं की हा एकाचा प्रश्न नसून सगळ्यांचा प्रश्न आहे. आपल्या ज्या मध्यवर्ती कल्पना किंवा संकल्प म्हणून आपण ठरवलेले आहेत त्याच्यातला सगळ्यात मिलिंदादांच्या भाषेत ॲप्सर्ड नीट प्रगट न होणारा असा हा प्रेमभाव हा संकल्प आहे. बाकी साक्षीत्व शरणागती आदी जे आहेत ते तसे समजणारे आहेत, त्याच्यात काहीतरी अभ्यास करता येण्यासारखं आहे स्मरण. पण हा प्रेमभाव संकल्प जो आहे तो नसताना कसा काय राबवायचा अशा प्रकारचा प्रश्न आहे. असा अनेक साधक मला म्हणतात. तसं जर पाहायचं झालं तर साक्षीत्व देखील प्रेमभावा एवढाच अवघड संकल्प आहे. स्मरण हा देखील प्रेमभावा एवढाच अवघड संकल्प आहे. पण आपल्याला अवघड अशा करता वाटत नाही की त्याच्यात काहीतरी करायला सांगितलेलं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न करता येतो. या ठिकाणी आपली प्रकृती बाजूला सारून प्रेम करणं हे कसं काय करायचं. तसंच प्रेमभाव हा एक संकल्प असा आहे की तिथं लगेच आपल्याला दुसऱ्या व्यक्ती आठवतात आणि त्यांच्यावर प्रेम कसं करायचं असा विचार मनात येतो. स्मरण ही कल्पना जी आहे ती आपण सोहम स्मरण सद्गुरूंचं स्मरण किंवा साक्षीत्व देखील तशाच प्रकारची शरणागती देखील तशाच प्रकारची सद्गुरूंची शरणागती ही एक संकल्पना अशी आहे की आपण त्याचा अर्थ ताबडतोब दुसऱ्याशी प्रेमभाव करतो आणि तो प्रयत्न फार व्यर्थ राहतो. याचं कारण आपल्या गृहितामध्ये आहे. अचानक किंवा एकाएकी मध्यवर्ती संकल्प बदलल्यामुळं एका महिन्यात तुका म्हणे एका देहाचे अवयव असं प्रेम करता येणं अशक्य आहे. तसं म्हटलं तर संकल्प बदलल्यामुळं एका महिन्याने तुम्हाला साक्षीत्व ठेवणंही अवघड आहे. पण तिथं प्रयत्न आहे आणि आपल्याला जमतंय आपल्याला जमत नाहीये हा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्याच्या प्रकृतीशी याचा फारसा संबंध नाही. म्हणून प्रेमभाव हा मध्यवर्ती संकल्पच नीट समजलेला नसतो. तो प्रथम नीट समजून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्यावर प्रेम असा त्याचा अर्थ अगदी शेवटी होईल. अगदी शेवटी स्वतःवर प्रेम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा जे भेटत खेवो आटे टिंडिमा संसारिक हे. प्रिय गोष्टीची परम सीमा जो जी आपली शुद्ध जाणीव शक्ती अस्तित्व तिथपर्यंत जाणं आणि त्या अस्तित्वामधून किंवा जाणीवेतून आपण तिथं जाऊन किंवा जाण्याचा प्रयत्न करत असताना सर्व विश्वाकडे पाहणं असा हा एकूण थोडा अवघडच असा संकल्प आहे. म्हणून प्रेमभावाचा अभ्यास करत असताना प्रत्येक प्रकृतीबरोबर आपलं पटत नाही असं तुमच्या लक्षात येईल. पती आणि पत्नी यांची प्रकृती एकसारखी नसते. आई आणि तिची मुलं यांची प्रकृती एकसारखी नसते. आई कसं जमवून घेते हे जरा जर पाहिलं तिची वेगवेगळी मुलं असतात तरी ही माझी आहेत अशी तिची भावना असते. प्रेमभावाच्या बुडाशी जर काही असेल तर जो माझ्या अंतर्यामी आहे, जो मी आहे, तोच खरा म्हणजे तो आहे त्याच्या अंतर्यामी. आईला जसं वाटत असतं तशा भावनेने आपण अंतर्यामी जे आहोत तोच हा आहे असं त्याच्या डोळ्याच्या आत चैतन्याकडे पाहायला शिकलं तर प्रेमभाव जरासा शक्य आहे, नाहीतर शक्य नाही. आणि ही मूलगामी दृष्टी जर नसेल, एक वृक्ष जर तुमच्या डोळ्यासमोर असेल, त्या वृक्षाची अगणित पानं असतील, त्या पानांनी एका पानांनी दुसऱ्या पानावर सतत प्रेम करणं आणि दुसऱ्यांनी पहिल्यावर आणि प्रत्येकाने सगळ्यांवर असा उद्योग ती करत बसत नाहीत. एका जीवनरसामधून आपण आलेले आहोत असं लक्षात ठेवतात. श्वेतकेतूला जेव्हा उद्दालक महामुनींनी हा विषय समजावून सांगितला तेव्हा ते म्हणाले की एका झाडाच्या फांदीवर जर कुऱ्हाड मारली तर ती फांदी स्त्रवते, तिच्यातून जीवनरस बाहेर येतो, पण वृक्ष राहतो. त्याच्या मध्यावर जर घाव घातला तरी तो स्त्रवतो. स्त्रवतो याचा अर्थ त्याच्या आत जीवनरस आहे, तो एकच आहे, त्याला कुठेतरी आघात होतो पण तो वृक्ष राहतो. त्याच्या बुंध्याशी जर खोडापाशी आघात केला तरी देखील तो स्त्रवतो. एकाच जीवनरसातून सगळे झालेले आहेत. तसं हे विश्व एकाच जीवनरसातून झालेलं आहे. सत एव सौम्य इदम अग्रे आसी एकमेवाद्वितीयम हे समजून घेण्या एवढा आहे बस. बाकी दोन प्रकृतींचा एकमेकांशी संबंध नाही. तुकाराम महाराजांचं नेहमीच सांगितलं जातं की तुका म्हणे एका देहाचे अवयव, हे अवयव एका देहाचे किती वेगवेगळी कामं करत असतात. मेंदूचं काम मेंदूच करतो, हाताचं काम हात करतो, पायाचं काम पाय करत असतो. प्रत्येक इंद्रिय आपलं आपलं काम करतात आणि ही इंद्रिय हात हा सर्वांना बांधला जातो एका विशिष्ट मी या जीवनरसाने भावने. या हाताचं या हातावर प्रेम असण्याचं कारण असं की दोघेही एकातूनच पोचले जात आहेत. आणि तसंही पाहायचं झालं तर हा जो मी आहे तो फार प्रधान आहे आतला. असं असल्यामुळेच आपण नखं काढतो, काही बिघडत नाही. शरीराचा नको असलेला भाग आपण काढून टाकतो. दात देखील काढून टाकतो वेळ आली तर. एरवी माझा भाग होता तो, पण मी तो काढून टाकतो. हा दात सर्व इंद्रियांना अनुकूल वर्तन करत होता, तो जेव्हा करत नाहीये तेव्हा त्याला जायची वेळ आली. आणि मूळ जो आहे तो राहावा म्हणून सगळे दात काढून परत नवीन दात देखील 32 का 36 किती असतात, सगळेच्या सगळे परत बसवले जातात. कशा करता? हा जो मी आहे त्या मी करता. तसं या जगतामध्ये जन्म मृत्यू चाललेले आहेत. नचिकेता विचारतो की धान्यासारखी मनुष्य मात्र जन्माला येतात. धान्य जसं खाऊन फसत व्हावं तसे हे काळाच्या उदरात गडप होतात. हे जरी एकमेकांपासून वेगळे असले आणि वेगळे भिन्न असंच वर्तन करणार आहेत. आज मी कुठेतरी गेलो होतो तेव्हा ते असं म्हणत होते की खरं म्हणजे शांती समाधानाने राहायला पाहिजे, हत्या का होतात? काही जणांना अशी का प्रवृत्ती निर्माण होते? हे जे मत आहे हे सगळ्यांना पटत नाही. म्हणून अशा प्रकारचं विविधांगी विश्व हे राहणारच आहे. त्याच्यामध्ये प्रकृती भेद हा राहणारच आहे. या प्रकृती भेदामध्ये आपल्याला आपली दृष्टी कशी ठेवायची आहे याच्यापुरता हा प्रेमभाव संकल्प मर्यादित आहे. तुम्ही दृष्टी कशी ठेवली म्हणून दुसरा तसा प्रतिसाद देणार आहेच असं समजू नका आणि म्हणून नाउमेद होऊ नका.
ते असं म्हणतात की माझं असं निरीक्षण आहे की दर्जा पाहायला जातो, पाहायला जाणारच आहे, शिक्षण पाहिलं जातं, पाहिलं जाणारच आहे असं समजू नका. हे सगळं केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आहात, तुम्ही जो मूळ ध्यानामध्ये आठवतात तो ज्याच्या योगाने सर्व सृष्टी निर्माण झाली त्याच्याशी संबंधित होऊ पाहता आहात, याचं समोरच्याला काही नसणार आहे. हे तुम्ही तुमच्या सुखाकरता करता आहात, हे तुमच्या शांती करता करता आहात. भिन्न प्रकारचं वर्तन करून तो काय मिळवतो आहे, तो असमाधान मिळवतो आहे, तो अशांती मिळवतो आहे, त्याच्याशी तुमचा संबंध नाहीये. तुमचा स्वतःच्या साधनेशी आणि तुमच्या तत्वाशी संबंध आहे. दोन भिन्न प्रकृतींचा संबंध आल्याने विचार जमणे अवघड अवघड असतं. कधी कधी भाऊ भावाला विचारत नाही, कधी कधी वडील मुलांना घराबाहेर काढतात, कधी कधी एक समूह दुसऱ्या समूहाबरोबर लढतो, कधी कधी एक देश दुसऱ्या देशाबरोबर लढतो. अशा प्रकारच्या या व्यावहारिक किंवा लौकिक जगतातल्या गोष्टी आहेत, त्या लौकिकात खऱ्या आहेत आणि खऱ्या राहणार. आपला आपण याच्यात कसं वर्तन करायचं एवढाच मुद्दा आहे. बाकी तुम्ही जगताकडे पाहायला गेलात तर तुम्हाला काही टिकवता येणार नाही, तुमची साधना टिकवता येणार नाही, तुमचा बोध टिकवता येणार नाही, काहीच टिकवता येणार नाही. म्हणून तुम्ही साधक आहात आणि तुमच्या प्रकृतीला जरा खरं मानू नका, असं करायला शिका. आपल्या मनात येतं ते प्रत्येक वेळेला फार मोठं समर्थनीय असतं असं समजू नका. कारण तुम्हालाच लक्षात आलं असेल तुमच्या अनुभवाने की थोड्या काळाने आपल्याला वाटत होतं तर ते सपशेल खोटं ठरलं आणि दुसऱ्याचं बरोबर ठरलं. स्वतःच्या प्रकृतीपासूनच जरा दूर राहायला शिका. स्वतःच्या प्रकृतीतून आलेले जे निर्णय आहेत ते तुमचेच आहेत, पण म्हणून दुसऱ्याचा अस्वीकार करू नका. त्याच्याबद्दल असहिष्णू असू नका, त्याच्याबद्दल अनुदार असू नका. एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. दोघेही अहम सांभाळून असतात, त्याच्यात जो साधक आहे दुसऱ्याचं सोडून द्या, स्वतःचं पहा. तो कसा अहंकारी आहे म्हणून मग मला आता तसंच राहायला लागेल असं म्हणायच्या ऐवजी, तुमचा अहंकार जो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत, मूळ अहंते वेठिलो सैंध आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. आपला अहम हा तत्वत परमात्म्याशी शुद्ध तत्वाशी निगडित आहे आणि मी तेच आहे असं लक्षात घेऊन तोच सर्व घटांमध्ये भरून राहिलेला आहे एवढं पहा. तरीही दुसरा तुमच्याशी अहंतेनेच वागेल, त्याला काही इलाज नाही आहे. एकमेकांची बोलणी चालणी वरकरणी असतात, एकमेकांचं सोडून द्या, तुम्ही तुमचं पहा असं मी तुम्हाला सांगेन. त्यांनी असं म्हटलं की संत सद्गुरू याच्या पलीकडे गेलेले असतात, ते संत सद्गुरू असतात म्हणून याच्या पलीकडे गेलेले नसतात. त्यांनी हाच अभ्यास केलेला असतो, त्यांनी तिखाऊ बोलणं चालणं कोणाशी केलेलं नसतं, त्यांनी अंतःकरणातून बोलणं चालणं प्रत्येकाशी केलेलं असतं. त्या आतून सगळ्यांना सगळे आपल्याशी संबंधित आहेत असा आत्मभाव राखण्याचा प्रयत्न करत असतात. तेही चुकत असतात, तेही बरोबर येत असतात, त्यांचंही कधी कधी गडबड उडत असते साधक अवस्थेमध्ये. पण साधक अवस्थेतूनच कोणीही संत किंवा सद्गुरू होत असतो, त्यांनी याचा चांगला भरपूर अभ्यास केलेला असतो.
खास खळग्यातून तेही गेलेले असतात. अनेक अनुकूल प्रतिकूल व्यवहारामध्ये त्यांची कधी काळी धांदल उडालेली असते, भंभेरी उडालेली असते. पण हा अभ्यास जारी ठेवून ते वरकरणी बोलणं चालणं करायचं टाकून द्यायला शिकतात, सोडून द्यायला शिकतात. त्या अंतःकरणातून दुसऱ्याच्या आत असणाऱ्या परमात्म्याला पाहून योग्य ते वर्तन करत असतात. लौकिक कोणाला सोडता येत नाही. स्वामीजी संत झाले म्हणून त्यांच्याजवळ असणाऱ्या साड्या दुकान होतं किंवा फक्त कापड ते फुकट वाटायला बसलेले नव्हते. लौकिक कोणालाही सोडता येत नाही, व्यवहार कोणालाही सोडता येत नाही. त्यांनी असं म्हटले, परस्परांविषयी खासगीतील मते वेगळीच असतात. याचा अर्थ अगदी संतांना देखील प्रकृती समजतच नाही असं नाही. त्यांना एखादं मत असू शकतं, पण ते स्वतःच्या प्रकृतीकडेही जरा वेगळेपणाने पाहत असल्यामुळं त्यांची तयारी असते त्याच्या करेक्शन करता, एक. आणि दुसरं म्हणजे प्रकृतीच्या व्यवहारापुरतं हे असतं. खरं त्याच्या बुडाशी जाऊन त्यांचं वर्तन सर्वांशी समान शुभ आणि सम असंच ठेवण्याचा ते अभ्यास करत असतात. दर्जा, शिक्षण, आर्थिक स्थिती, बरोबरीचे नाते हे विचारात घेतले जाते. बाहेर घेतलं जाणारच एवढंच नव्हे तर अगदी केंद्राचं देखील काम एखाद्याला द्यायचं आहे तर त्याची विश्वासार्हता पाहणं गरजेचं आहे. तो योग्य आहे की अयोग्य आहे, तो हे करू शकेल की करू शकणार नाही हे पाहणं योग्य आहे. व्यवहाराचा जो भाग आहे तो व्यवहाराच्या अंगाने करावा लागतो. आत काय ठेवायचं आहे त्याच्याबद्दल चाललेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की स्वार्थ पाहायला जातो, साधकांनी हे करू नये असं मी सांगेन. साधकांनी आपला नोकरी, उद्योग, व्यवसाय हे उत्तम रीतीने सांभाळून जितकं होईल तितकं स्वार्थरहित असं जीवन जगावं. स्वार्थ आणि त्या स्वार्थावर जरा उपाय म्हणून सेवा करणं, दान करणं, जो गरजू आहे त्याला मदत करणं, अशा गोष्टी जीवनामध्ये अवश्यमेव असाव्यात. नाहीतर वैचारिक अंगाने व्यापक आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये काही नाही. आपण बरे, आपलं बरं असं जर असेल तर थोडासा तो परमार्थ देखील, चला एक प्रकारचं हिपोक्रसी ढोंग म्हणतात, तसं होण्याची शक्यता असते. म्हणून परमार्थी जर साधक म्हणून असेल तर त्यांनी आपली साधना सांभाळत असताना जरा बाहेर लक्ष देऊन कक्षा व्यापकच करायला लागतील. नाल्पे सुखम असती भूमैव सुखम हेच लक्षात ठेवायला लागेल. त्यांनी असं म्हटलं की या सर्व बाबी बाजू सारून प्रेमभावाचा अभ्यास कसा करावा. या सगळ्या बाबी अस्तित्वात असणार आणि त्या बाजूला साराव्या लागणार पारमार्थिक दृष्टी करता. याच्यामध्ये भिन्न प्रकृती, दोन भिन्न प्रकृती असल्या तरी देखील ऍक्सेप्टन्स, स्वीकार ही गरजेची गोष्ट आहे. विश्वास ही गरजेची गोष्ट आहे. प्रेम ही गरजेची गोष्ट आहे. आणि हे प्रेम दुसऱ्यावर नसून परमात्म्यावर आहे. आपल्या आत असणाऱ्या आत्मस्थितीवर प्रेम ठेवून आणि तीच तत्वत सर्वांच्या अंतरयामी आहे असं लक्षात ठेवून सर्वांशी बोलणं चालणं करण्याचा सराव हा गरजेचा आहे. हे अवघड वाटलं तरी देखील इतर सगळे जेवढे संकल्प आहेत, मध्यवर्ती संकल्प, त्याच्या इतकंच अवघड आहे, त्याच्यापेक्षा अवघड नाही आहे. आणि त्यांच्या इतकं सोपं आहे, त्यांच्यापेक्षा कमी सोपं नाही आहे. हे सगळे एकसारखे आहेत. प्रश्न खूप चांगला होता आणि आपल्या जिव्हाळ्याचा होता. असं असल्यामुळं त्यांनी लिहिला, त्यांनी देखील मला आणून दिला, मग या याच्यावर तुम्ही उत्तर द्या असं मला सांगितलं. म्हणून हा खरं मी याच्यावर जितकं चिंतन आपण करू तितकं कमी आहे असं मला वाटतं. आणि हे चिंतन आपल्याला आपल्या साधनेत नक्की पुढे घेऊन जाऊ शकेल. हरिओमच.
श्रीराम, आजच्या कार्यक्रमाची सांगता बसायदानाने होईल. सद्भक्त अमृत कुलकर्णी बसायला सादर करेल. अमृतही या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे आणि सध्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जर्मन विभागाचे प्रमुख म्हणून तिथे कार्यरत आहे. तत्पूर्वी काही निवेदन आहेत. पुढील रविवारी आपल्या श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 59वा आणि स्वामी बालनाथ बोधप्रसारक मंडळाचा 39वा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करणार आहोत. याचं स्थळ आहे बालगंधर्व रंग मंदिर आणि वेळ आहे 9:30. आपण सर्वांनी आपल्या परमार्थ प्रेमी नातेवाईक मित्रमंडळींसमवेत या कार्यक्रमास जरूर उपस्थित राहावे. या दिवशी 2014 स्वामीजींनी जे सत्संगाचे कार्यक्रम घेतले त्याची एक सीडी प्रकाशित होत आहे. या सीडीची मूळ किंमत 100 रुपये अशी आहे. सवलतीच्या दरामध्ये 80 रुपयांमध्ये या दिवशी ती उपलब्ध होईल.
हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आपण आपल्या इष्ट मित्र संबंधित नातेवाईक अशांना जरूर बरोबर घेऊन यावं असं निवेदन अर्थात इथं केलं जात आहे. त्याचं कारण असं की आणून एखाद्या चांगल्या आपल्याला जे चांगलं वाटतं अशा ठिकाणी आणून एखाद्याला सोडणं हे आपलं काम. अशा तऱ्हेने या कामाची करण 59 वर्ष ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली गेली सलग या कामाची एक महती आहे. आणि आपल्याला जसा एक काही लाभ झाला तसा आणखी काही जणांना होऊ शकतो. हिरवी आपण आपल्या कार्यक्रमाची कुठेही जाहिरात करत नाही पण एकाने दुसऱ्याला असं सांगून इथं आपण सगळे आलेले आहोत. तसंच आपल्याला जे योग्य वाटत अशा मंडळींना याच्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेण्याचा एक उपाय म्हणून आपल्या या कार्यक्रमाला आणि वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांना देखील मधूनच आठवण करून असं त्यांना आपण निश्चितपणाने आमंत्रण द्यावं या कार्यक्रमासाठी. तर आपण ते करूयाच.
या सीडी बरोबरच ज्ञानेश्वर दर्शन आणि ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे हे जे आपले 2 ग्रंथ आहेत त्यांची एकत्रित मूळ किंमत 280 रुपये अशी आहे. पण या दिवशी सवलतीच्या दरामध्ये 200 रुपये हे 6 संच उपलब्ध आहे. तेव्हा 7 फेब्रुवारी म्हणजे पुढील रविवारी आपण सर्वांनी 9:00 ते 11:00 या वेळामध्ये बालगंधर्व रंगे मंदिरामध्ये आपल्या इष्टमित्रांसहित उपस्थित राहावं असं हे मंडळातर्फे स्नेह निमंत्रण. इतर निवेदनं आहेत. पुढील 5वा रविवार हा 29 मे रोजी येतो आहे. तेव्हा पुढील 29 मे या दिवशी आपण 6:30 ते 8:30 या वेळामध्ये याच सभागृहामध्ये उपस्थित राहायचं आहे. ग्रंथविक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यामध्ये केलेली आहे, त्याचा जरूर लाभ घ्या. आज नमस्कार मनोमन करायचे आहेत. भूगाव साधना शिबिर 26, 27, 28 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. याची नोंदणी आपण सद्भक्त माधवराव साखरदांडे यांच्याकडे ग्रंथविक्री केंद्रावरती करू शकता. निवेदन संपली. आता सद्भक्त अमृत पसायदान सादर करेल.
मग जावे बसा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।